होशे अध्याय 6। चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ, कारण त्याने आमचे तुकडे केले आहे, आता तोच आम्हास बरे करेल। त्याने जखम केली, तोच आम्हास पट्टी बांधेल। 2 दिवसानंतर तो आम्हास पुन्हा जिवंत करेल, 3रा दिवशी उचलून उभे करेल आणि आम्ही त्याच्या समोर जिवंत राहू। चला आपण परमेश्वरास ओळखूया, प्रयत्नाने त्याचे ज्ञान मिळूया। तो खचित पहाटेसारखा उदय पावणार आहे, भूमीवर पाऊस पडतो त्याप्रमाणे तो आमच्याकडे येणार आहे। इफ्राईमा मी तुला काय करू, यहुदा मी तुला काय करू, तुमचा विश्वासू पहाटेच्या ढगाप्रमाणे आणि उडून जाणाऱ्या दवाप्रमाणे आहे। म्हणून मी माझ्या संदेष्टाच्याद्वारे त्यांचे तुकडे केले आहे, माझ्या तोंडच्या शब्दाने त्यांना ठार केले आहे। तुझा न्याय हा प्रकाशाप्रमाणे चमकत आहे, कारण मी बलिदान नाही तर विश्वासूपणा इच्छितो। मला होमबलीपेक्षा देवाचे ज्ञान प्रिय आहे। आदमाप्रमाणे त्यांनी करार मोडला, ते माझ्याशी अविश्वासूपणे वागले। गिलाद हे दुष्टांचे शहर आहे, त्यावर रक्ताची पावले उमटली आहे। जशी लुटारूंची टोळी टपून बसते, तसा याचकाचा समूह आहे। ते शेकेमेच्या वाटेवर खून करतात, त्यांनी महापातके केली आहेत। इस्रायलाच्या घराण्यात मी भयावह प्रकार पाहिला आहे। इफ्रामायाचा व्यभिचार तेथे आहे आणि इस्रायल प्रदूषित झाला आहे। तुझ्यासाठी यहुदा हंगामाची वेळ येईल, तेव्हा मी माझ्या लोकांस बंदिवासापासून मुक्त करेन।